जी जरा ध्यान से देखिए, दिल चोरी नहीं हुआ होगा, बल्कि दिल में बुरी बुरी बातें होंगी ना, इसीलिए आज की होली में जल गया होगा। सुपर हिट 93.5 रेड एफएम पर शो शुरू हुआ है मॉर्निंग नंबर वन, जिसे रोज सुबह 7 बजे लेकर आती है आपकी नांदेड़ की रानी यानी कि आरजे सारा। पण काय ना की थोड्या वेळापूर्वी मी प्रश्न विचारला होता की आज होलिका दहन सोबत आपल्या शहरातल्या कोणत्या वाईट गोष्टी जळून जाव्या असं तुम्हाला वाटतं, और यही बात बताने के लिए मुझे कॉल किया है योगेश कुरुडे यांनी।
योगेश कुरुडे बोलतो। मॅडम ते जे आता विषय दिलेला आहे त्याबाबत मला असं म्हणणं आहे की जिथं शांतता राहावी असं लिहिलेलं असतं, जिथं पात्या लावलेल्या असतात, जे रुल्स पूर्ण फॉलो करायला लागतात, तिथं आपल्या इकडे तशी मनस्थिती झालेली आहे की त्याचं पूर्ण रुल्स फॉलो करत नाही, शांतता एखादं हॉस्पिटल असेल किंवा एखादं मंदिर असेल जिथे शांत राहते, तिथं हॉर्न वाजवलं जातात,
बरोबर,
ट्रॅफिकचे रुल्स पाळले जात नाहीत, जिथे स्पीड ब्रेकर वगैरे आलेले ते सुद्धा तिथं त्याची स्पीड करू नको, त्याचा उपयोग केला
जातो।
आपल्या सायकोलॉजिकल जे काही वाईट विचार असतील आजच्या दिवसामध्ये करून दहन करून नवीन विचार आणि नवीन संकल्प करून नवीन एक करू आपल्याला।
क्या बात है योगेशजी, क्या बात है, थैंक यू सो मच। जी हाँ, योगेश जी तो काफी अच्छा पॉइंट बोला है कि जिथे साइलेंट झोन आहे तिथे खरच आपण विनाकारण हॉर्न वाजवायची गरजच नसते, नाही का? तर ज्यांना ज्यांना ही सवय आहे ती सवय आजच्या होळीमध्ये जळून जावी अशी योगेश बरोबरच माझी पण इच्छा आहे। पण तुमचं काय म्हणणं आहे याविषयी पटकन मला सांगण्यासाठी कॉल करा 9607007935 या नंबरवर। सोबतच ऐकत रहा सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।